नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशातल्या व्यावसायिक ग्राहकांना आजपासून गॅस पुरवठा सुरू झाला आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज लोकसभेत दिली. किरकोळ ग्राहकांसाठी इंधनाचा कुठलाही तुटवडा नाही. इतिहासातल्या सर्वात मोठ्या कच्च्या तेलाचा संकटाचा सामना देश करतो आहे. अशा परिस्थितीचा सर्वांनी एकोप्यानं सामना करावा, असं आवाहन त्यांनी केलं. शेतीमध्ये बियाणं पेरण्यापासून ते पीक प्रक्रियेपर्यंत महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांचा सहभाग धोरण निर्मितीत वाढवायला हवा, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शेती आणि अन्नप्रणालीत महिलांची भूमिका या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यावरून आज विरोधकांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधातला अविश्वास ठराव काल आवाजी मतदानानं फेटाळला गेला. त्यानंतर आज बिर्ला यांनी कामकाजाची सूत्रं हातात घेतली. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात झालेल्या चर्चेनंतर इराणनं भारताचे ध्वज असलेल्या दोन तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. पुष्पक आणि परिमल ही दोन्ही जहाजं होर्मुझमधून प्रवास करून भारतात येतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 829 अंकांची घसरण झाली आणि तो 76034 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 228 अंकांची घसरण नोंदवत 23,639 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.